नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. 9 ते 12 ऑक्टोबर ह्या काळात जावपी इंटरनॅशनल फेस्टिवलाक 25 ते 30 देशातले सुमार 15,000 प्रतिनिधी वांटो घेवपाचे आसात अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी रशियेंत जाल्ले बायोप्रोम 2025 परिषदेंत गोंयचे भलायकी मॉडेलाचे सादरीकरण केले. ईडीसी लिमिटेड अहमदाबाद हांगा ईडीआयआयच्या सहकार्यान 8 ते 10 ऑक्टोबर मजगती ईडीसी हाऊस पणजे हांगा उद्देजकता विकास कार्यक्रम म्हळ्यार ईडीपी आयोजित करतात. गोंयच्या पॉल फर्नांडीस आनी व्हेलेना फर्नांडीस हांणी 17 वर्सां सकयल्या बायलांच्या आशिया कप पात्रताय सर्ती खातीर भारतीय पंगडात आपली सुवात कायम राखल्या. 9 ते 12 ऑक्टोबर ह्या काळात जावपी इंटरनॅशनल फेस्टिवलाक 25 ते 30 देशातले सुमार 15,000 प्रतिनिधी वांटो घेवपाचे आसात अशी माहिती गोंय दिव्यांग सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. ह्या फेस्टाचे 90% काम पुराय जालां. दिल्ली आयआयटीच्या जोडपालवान ह्या फेस्टिवला खातीर विशेष एप तशेंच हेर तांत्रिक सुविधा उपलब्ध केल्या.
आमी केल्या पयली इंडोर नॅव्हिगेशन करपा खातीर तांकां ऑडियो डिस्क्रिप्शन दिवपा खातीर एखादे वेळ आमचे ब्लायंड आसात तांकां कळना जर जाय जाल्यार आमी समोर गेले नंतर तांकां ऑडियो डिस्क्रिप्शनय मेळटले. डिजिटल एक्सेसिबिलिटी टूल्सय आमी मॅन्युफॅक्चर केल्ले आसा. म्हणजे संपूर्ण विश्वान भितर जे कितें अवेलेबल दिव्यांगा खातीर आसा ताचे प्रदर्शन आनी ताची युसेज आसा ती ह्या इंटरनॅशनल पर्पल फेस्टाच्या दरम्यान जातली.
ह्या महोत्सवात केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार, रामदास आठवले, युनायटेड नेशनाचे अध्यक्ष शांबी शार्क, मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हजर असतले. ह्या महोत्सवा वेळार 2,000 दिव्यांग व्यक्तींक तांकां लागपी यंत्रणांचे वाटप करतले. हे शिवाय एकाच वेळार 65 चाचण्यो करपी माखणावरवी दिव्यांग व्यक्तीची शारिरीक चाचणी जातली अशी माहिती मंत्री फळदेसाय हांणी दिल्या. गोंयांत सुमार 80 ते 90 हजार दिव्यांग व्यक्ती आसात. हातूंतले 35,000 दिव्यांग व्यक्ती नोंदणीकृत आसात. बेगीनूच राज्यातल्या दिव्यांग व्यक्तीचो सर्वे सुरू करतले. तालुका पांवड्यार ही आकडेवारी स्पश्ट जातकूच अशा व्यक्तींक लागपी सुविधा उपकरणां गरजूंक दितले. हे शिवाय तांच्या रोजगाराचो प्रस्न लेगीत सरकार सुटावो करतलो अशी माहिती ह्या वेळार मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. ह्या फेस्टा खातीर 14 कोटी रुपया खर्च जावपाचो अदमास तांणी दिला. महोत्सवात 21 तरेच्या डिसेबिलिटीचेर तज्ञ मनशांच्यो 25 परिशदो जातल्यो. हातूंत दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीर धोरण आंखपाचो मसुदो तयार जातलो अशी माहिती तांणी दिल्या.
कन्फर्मेशन ना तरी की आमकां 30 कंट्रीज हॅव शोन इंटरेस्ट बट 25 हॅव कन्फर्म्ड. आणि ह्या मजगती भितर आमच्या डिफरंट स्टेटीसले जायते मिनिस्टरही येवपाचे आसात. आणि आमी अपेक्षा करतात की गोयांत सुरवात केल्लो हो इंटरनॅशनल पर्पल फेस्ट आयज आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आणि इन्सिस्ट केल्ले आसा की बाकीच्या स्टेट्सांनी इंटरनॅशनल ना जाल्यार पसून नॅशनल लेवला वेलो पर्पल फेस्ट करचो. म्हणजे एकाच जाग्याचेर म्हाका दिसता की दिव्यांगाचेर मात करपा खातीर आणि दिव्यांग्या भितर एक नवो प्रकाश आणि एक नवी दिशा दिवपा खातीर इंटरनॅशनल पर्पल फेस्ट हे अत्यंत महत्वाचे आसा.
मजगती मिरामार दर्यादेगीर दिव्यांगा खातीर अनुकूल नवीन बोर्ड वॉक केला. हे विशीं मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सांगले की ह्या उपक्रमाक लागून तांकां हेरा भशेन दर्यादेगीर भोंवपाची खोस घेवपाक मेळटली आनी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट 2025 सहभागी जावपी प्रतिनिधी खातीर हे एक प्रमुख वैशिष्ट्य आसतले. भलायकी मळार गोंयांत व्हड झेप घेतल्या. भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी रशियेंत जाल्ले बायोप्रोम 2025 परिषदेंत गोंयचे भलायकी मॉडेलाचे सादरीकरण केले. ह्या परिषदेंत रशियाचे वेगवेगळे मंत्री तशेंच ब्रिक्स राष्ट्रांचे भलायकी मंत्री हजर आशिल्ले. सादरीकरणा उपरांत मंत्री राणे हांणी सोशल मिडियाचेर रशियेंत जावपी बायोप्रोम 2025 परिषदेंत भलायकी सेवे खातीर गोंय मॉडेल सादर करपाचे सौभाग्य आपल्याक मेळ्ळें अशें म्हळां. गोंय राज्य भारताचे फुडारपण कशें करता आनी भलायकी सेवेंतले नाविन्य आनी समते खातीर संवसारीक मान्यताय कशी मेळटा ती दाखोवपाची संद मेळ्ळी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मार्गदर्शनान प्रेरीत हो उपक्रम आसा अशें मंत्री राणे हांणी सांगले. दरेक व्यक्ती खातीर परवडपी आनी सुलभ भलायकी सेवा प्रत्यक्षात हाडप हे आमचे सपन. एक धर्तरी एक भलायकी ही जागतीक संकल्पना आमी आपणायल्या अशें तांणी म्हळें. गोंयचे भलायकी सेवा मॉडेल फक्त भारता खातीरूच न्हय तर संवसारा खातीर आदर्श, समतापूर्ण, समावेशक आनी नाविन्यपूर्ण आसा. गोवा हे भारतातले पयले राज्य जाणे नाविन्यपूर्ण जीवनरक्षक उपचारां खातीर किंमत धोरण लागू केला अशें राणे हांणी सांगले. बोरीच्या स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ कॉमर्स एनएसएस युनिटान आयुर्वेद मेडिकल कॉलेज आनी रिसर्च सेंटर शिरोडा आरोग्यधाम हांच्या सहकार्यान आयुर्वेदीक वैजकी शिबीर घडोवन हाडले. स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य अच्युत पेडणेकार हांचे वांगडा आयुर्वेदीक वैजकीय महाविद्यालयातल्या मानेस्तांच्या हजेरेंत ह्या शिबिराचे उक्तावण जालें. शिबिरा खातीर हाजीर आशिल्ल्या वैजकीय पंगडात डॉ किरण कौशिक, डॉ श्रीकृष्ण गौठणकर आनी डॉ आदित्य सामंत हांचो आस्पाव आशिल्लो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार, पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
आकाशवाणी पणजी. आता मुखावेल्यो खबरो. ईडीसी लिमिटेड अहमदाबाद हांगा एंटरप्रेनरशीप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया वा ईडीआयआयच्या सहकार्यान 8-10 ऑक्टोबर मजगती नालंदा हॉल 5 माळो ईडीसी हाऊस पणजे हांगा उद्योजकता विकास कार्यक्रम म्हळ्यार ईडीपी आयोजित करता. 3 दिसांच्या ह्या उपक्रमाचे उद्दिष्ट सहभागींक वित्तीय व्यवस्थापन, डिजिटल मार्केटींग, ब्रँडींग आनी सरकारी योजना हाचेर लक्ष केंद्रीत करून म्हत्वपूर्ण उद्योजकीय कुशळटायेन सुसज्ज करप आसा. हातूंत शाश्वत वेवसाय पद्दती आनी वाडीच्यो संदी निर्माण करपाचेरूय भर दिता. ह्या उपक्रमा अंतर्गत 7,500 अधिक जीएसटी कार्यक्रम शुल्क ईडीसी गोवा वरवी 90% अनुदानीत आसतले. हे प्रशिक्षण विद्यार्थी आनी ईडीसी रीण घेतिल्ल्यांक मुफत आसा. भारतीय पोलीस कायदो 1861 कलम 26 अंतर्गत दक्षिण गोंय जिल्हो दंडाधिकाऱ्यांनी फातर्डा वाठारांत येरादारी विभागाच्या हद्दीत दीर्घकाळ पडून आशिल्ल्या वा सोडून दिल्ल्या वाहना संबंदी दावे सांगपाक इच्छूक सगळ्या व्यक्तींक कागदपत्री पुराव्यासयत आपले दावे घोषणेच्या प्रकाशन तारखेपासून 6 महिन्या भितर उपजिल्हाधिकारी आनी उपविभागीय दंडाधिकारी 1 मडगांव हांगच्या कार्यालयात सादर करपाचे आवाहन केला. जर निर्धारित कालावधीत अशा बेवारस वाहनाविशी कसलेच आक्षेप दावे प्राप्त झाले ना तर वाहना राज्य सरकार आपल्या ताब्यात घेतलो आनी भौशीक लिलावावरवी ताची विल्हेवाट लायतले. दीर्घकाळ पडून आशिल्ल्या वाहनांची वळेरी उपजिल्हाधिकारी आनी उपविभागीय दंडाधिकारी 1 मडगांव हांच्या कार्यालयात उपलब्ध आसा. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येवपी राष्ट्रीय ध्रुवीय आनी महासागर संशोधन केंद्र म्हळ्यार एनसीपीओआरन आयज मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावेल्यान अंटार्क्टिकाक वचपी इतिहासीक थेट हवाई मालवाहू उड्डाणाक एनसीपीओआरचे संचालक डॉ थम्मन मेलोत हांणी 5 वावटो दाखयलो. ड्रोमलेन चलीत IL-76 विमानाचो वापर करून ह्या मोहिमेत वैज्ञानिक उपकरणां वखदां आनी अंटार्क्टिका मदले भारतीय संशोधन केंद्रा खातीर वर्सुकी तरतुदी सयत 18 टन आवश्यक साहित्य व्हरतात. दक्षिण आफ्रिकेतल्या केपटान या प्रवेशदारांतल्यान वचपी ही अग्रगण्य शिपमेंट भारताच्या ध्रुवीय मोहिमां खातीर लॉजिस्टीक कार्यक्षमता वाढोवपाच्या दृष्टीन एक महत्वपूर्ण पावल आसा. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता. पदवीधर, कोंकणी भाशेचे पुराय गिन्यान तशेंच भाषांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचें. अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क सादचो. आयज देशाच्या वेगवेगळ्या भागात वाल्मिकी जयंती मनयतात. रामायणाचे लेखक महर्षी वाल्मिकी हांची जयंती. महर्षी वाल्मिकीक आदिकवी किंवा संस्कृत भाषेचे पहिले कवी म्हणूनही पूज्य मानतात. वाल्मिकी बंधाचे सदस्य तांकां देवाचो दूत म्हणूनही आदर करतात आनी जयंती व्हडा भक्तीन मनयतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी आदिकवी महर्षी वाल्मिकी हांच्या जयंती निमतान लोकांक शुभेच्छा दिल्यात. गोंयच्या पॉल फर्नांडीस आनी भेलना फर्नांडीस हांणी 17 वर्सां सकयल्या बायलांच्या आशिया कप पात्रताय सर्ती खातीर भारतीय पंगडात आपली सुवात कायम राखल्या. 13-17 ऑक्टोबर मेरेन किर्गिस्तानातल्या बिश्केक शारात जावपी सर्ती खातीर मुखेल प्रशिक्षक जोआकीम अलेक्झांडरसनान 23 वांगड्याचो पंगड जाहीर केला. येजमान किर्गिस रिपब्लीक आनी उझबेकिस्तान हेर पंगड जाचे आड अनुक्रमान 13-17 ऑक्टोबराक मॅची खेळटले. ह्या गटाचो विजेतो फुडल्या वर्सा चीनात जावपी आशिया कपा खातीर पात्र थारतलो. पणजे वेधशाळेन नोंद केला त्याप्रमाण पणजे तापमान कमाल तापमान 31.3 डिग्री सेल्सियस तर किमान 24 डिग्री सेल्सियस नोंद झाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडू येता. आनी आता खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. 9-12 ऑक्टोबर ह्या काळा जावपी इंटरनॅशनल फेस्टिवलाक 25-30 देशांतले सुमार 15,000 प्रतिनिधी वांटो घेवपाचे आसात अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी रचेत जाल्ले बायोप्रम 2025 परिषदेत गोंयचे भलायकी मॉडेलाचे सादरीकरण केले. ईडीसी लिमिटेड अहमदाबाद हांगा ईडीआयआयच्या सहकार्यान 8-10 ऑक्टोबर मजगती ईडीसी हाऊस पणजे हांगा उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित केला. गोंयच्या पॉल फर्नांडीस आनी व्हेलना फर्नांडीस हांणी 17 वर्सां सकयल्या बायलांच्या आशिया कप पात्रताय सर्ती खातीर भारतीय पंगडात आपली सुवात कायम राखल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.